श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 93वा श्लोक आहे हा. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे कायवेचे. समर्थ थोडा रागावून म्हणताय की काय करावं या लोकांना, नुसतं फुकटचं नाव घ्यायचं तर घेता येत नाही, स्मरण करता येत नाही. कुणाचं स्मरण करायचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे? आपण कुणाचं तरी स्मरण करत बसतो. एका दिवशी नोकर आला नाही तर त्याचाच उद्धार सुरू असतो घरामध्ये, देवाच्या नावाच्या ऐवजी. काय मिळतं त्यातून? काही नाही. त्यामुळे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हेच कळत नाही आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात, जगी पाहता देव हा अन्नदाता. या विश्वामध्ये आपण जर विचार केला तर भगवंत हा अन्नदाता आहे. त्यांनीच सगळं विश्व निर्माण केलं, ही सगळी सृष्टी निर्माण केली. अनेक प्राणी मात्र जन्माला घातले, पण ते जन्माला घातला असताना त्यांची काळजी घेण्याचं कामही तोच करतो. जन्मालाही घालतो, त्यांचं पोषणही करतो, संरक्षणही करतो, सर्वांच्या पाठीमागं तो उभा असतो. असा हा अन्नदाता आहे. आणि तया लागली तत्वता सार चिंता. तर भगवंताला तुमची चिंता आहे, प्रत्येक प्राणीमात्राची त्याला चिंता आहे. जसं आईला चार मुलं असली, आईला सगळ्यांची चिंता असते. त्यातली काही मुलं आईवर विशेष प्रेम करणारी, तिला मदत करणारी सर्व तऱ्हेची असतात. काही बेफिकीर असतात, काहीच नाही, तरी देखील आईला सगळ्यांची काळजी असते. तसं या ठिकाणी कुठलाही प्राणी मात्र जन्माला घातला तरी त्याला पोटापुरतं अन्न मिळण्याची व्यवस्था भगवंत करत असतो. अगदी कुणी उपाशी फार राहायला असं दिसत नाही. अवांतर गोष्टी आपण फार अपेक्षा धरतो, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पण त्यांचं असं म्हणणं आहे, देहधारणेला आवश्यक जे आहे ते सर्व पुरवण्याचं काम भगवंत करतो. आपण बघतो पशुपक्षी प्राणी सगळीकडे फिरत आहेत, त्यांच्या त्यांच्यापुरतं त्यांना मिळतं. ते कसं मिळवायचं तेही त्यांना बुद्धी दिलेली आहे, त्याप्रमाणे करतात. मग माणसाचं नाही का होणार? पण माणूसच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. नाहीतर त्यांनी जर नीटपणाने समजून घेतलं आणि जर आपलं जीवन घालायचं ठरवलं तरी अन्न निर्वाहापुरतं जे आहे अन्नवस्त्र ते भगवंत त्याला देतो. म्हणून ते म्हणतात, तया लागली तत्वता सार चिंता. कारण भगवंत कसा आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. तो मनातील ते काही करेल. मुकं करोति वाचालम, असं सामर्थ्य भगवंताचं आहे. पण असा सर्व सामर्थ्यवान त्याला धरायचं सोडून आपण कुणाला तरी धरत राहतो. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, करायचं सगळ्यांना धरायचं नाही असं नाही. पण लक्षात असं ठेवायचं की सर्वांच्या रूपाने भगवंतच आपल्या सहाय्याला, आपल्या मदतीला धावून येत असतो. कारण त्याला बरोबर माहिती असतं, भक्तांना याची बरोबर प्रचिती येत असते. त्यांना काही कुठं अडचण असली, हे असली, कुणाच्याही रूपानं भगवंत येतो आणि त्यांना सहाय्य करतो. त्यामुळे त्यांना आधार भगवंताचा. ते म्हणतात मग आम्हाला आधार भगवंताचा. आपण गेलो रस्त्यात कुठं पडलो तर कोण असतं आपल्याजवळ? घरची माणसं असतात, कोण असतं? अशा वेळेला आपल्याला सांभाळायला भगवंतच असतो. तो कुणाच्या तरी रूपाने आपल्याला सहाय्य करत असतो. आपला विश्वास नसतो भगवंतावर. श्रद्धा जेवढी ठेवायला हवी तेवढी आपण ठेवत नाही. ते नेहमी लक्षात ठेवावं, सर्व ठिकाणी भरलेलं आहे, त्याला सगळ्यांची चिंता आहे. तुम्ही हाका मारायची खोटी आहे, पण आधी त्याच्याशी नातं जोडून ठेवायला पाहिजे. तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. पुन्हा इथं देखील ते सांगतात फुकटचं. काय काय शब्दावर समर्थांनी पुन्हा पुन्हा भर दिला आहे, कारण एकदा सांगून कळत नाही, लक्षात राहत नाही. मुलाला एकदा अभ्यास कर म्हटलं करत नाही, माई पुन्हा पुन्हा बाळा अभ्यास कर, बाळा अभ्यास कर, सारखी त्याच्या पाठीमागं असते. की 10 वेळा सांगितल्यानंतर तरी तो करेल असं वाटतं. तसं समर्थाने वाटतं, किती वेळा सांगावं यांना. एकदा सांगितल्यावर कळलं असतं तर एवढं मनाचे श्लोक लिहायचंही कारण पडलं नसतं. एका श्लोकात एका चरणात लक्षात आलं असतं की आपण काय करायचं, पण तसं कळत नाही. असे अनुभव समर्थाने घेतले आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा लिहित आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं, तयाचे मुखी नाम घेता. अरे, तोंडाने त्याचं नाव घ्यायला फुकटचं आहे. काय होतं, मना सांग पा रे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होत आहे ते मनाला म्हणतात. मनालाच बोध करायला लागतो, कारण मनच सगळ्याचा वाप करतो. मने एव कारणम बंध मोक्षयो हो असं म्हटलं आहे. जीवाच्या बद्धपणाला आणि मुक्तीला कारण मनच आहे. मनच त्याला गुंतवतं त्रिगुणात या विश्वात, आणि तेच मन त्याला बाहेर काढायला समर्थ होतं. जर सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधकाने जर साधना केली, त्या मनाला जर वळवलं, तर तेच मन मुक्तीला उपयोगी पडतं. म्हणून ते या ठिकाणी मनाला म्हणत आहेत, मना सांग पारे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होतं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. मुखी ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने तरी म्हणा पहिल्यांदा. पुण्याची गणना कोण करेल? आपलं मुख आहे, आपल्याला नाम घेता येत आहे, पण आपण का घेत नाही त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. मना सांग पारे तुझे काय वेचे. जय जय रघुवीर समर्थ.